ज्ञान प्रबोधिनी, शैक्षणिक संस्कार, वर्षांत दिन उपासना, औपचारिक शिक्षण संपवून विविध विभाग, केंद्रे, संस्था व संघटनांमधील प्रौढ सदस्यांसाठी आज आपल्या विभागाचा वर्षांत दिन समारंभ आहे. विविध रूपातील देवीचे स्मरण व वंदन करून आजच्या या उपासनेला आपण सुरुवात करूया. या देवी सर्व भूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता,
शक्तिरूपेण संस्थिता,
लक्ष्मीरूपेण संस्थिता,
लक्ष्मीरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै,
नमस्तस्यै
नमो नमः,
नमस्तस्यै नमो नमः.
चितिरूपेण या कृत्स्नम्,
चितिरूपेण या कृत्स्नम्,
एतद्व्याप्य स्थिता जगत्, नमस्तस्यै नमस्तस्यै,
नमस्तस्यै नमस्तस्यै,
नमस्तस्यै नमो नमः,
नमस्तस्यै नमो नमः.
जी देवी सर्व जीवांमध्ये बुद्धी, शक्ती व लक्ष्मी रूपाने राहते, तसेच जी दिव्य चेतना सर्व विश्वाला व्यापून राहिलेली आहे, तिला आम्ही पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. या सर्व विश्वात या दिव्य चेतनेशिवाय अन्य काहीच नाही. या चेतनेलाच निरनिराळे लोक निरनिराळ्या नावांनी संबोधतात. ऋग्वेदात म्हटले आहे,
एकं सत्विप्राः बहुधा वदन्ति, एकं सत्विप्राः बहुधा वदन्ति,
अग्निं यमं मातरिष्वानमाहुः, सत्य एक आहे, त्यालाच जाणते लोक अग्नी, यम, मातरिश्वन इत्यादी नावांनी हाक मारतात. अशा या सत्याचे, चैतन्याचे आपण सर्व अंश आहोत. आपणाकडून काय अपेक्षा आहे? ईशावास्योपनिषदात सांगितले आहे,
कुर्वन्नेव इह कर्माणि. जिजीविषेत् शतं समाः. एवं त्वयि न अन्यथा इतोऽस्ति. न कर्म लिप्यते नरे.
इहलोकी कर्मे करीत करीतच 100 वर्षे जगण्याची इच्छा धरावी. तुला देहवंताला हाच मार्ग आहे, याहून वेगळा मार्ग नाही. मनुष्याला काही कर्म चिकटत नाही, फलवासना चिकटते. 100 वर्षे कर्म करीत जगायचे तर ते कसे? ज्याला स्वतःचे हित साधायचे असेल त्याने आपले काम नेहमी कष्टपूर्वक आणि मनोभावे करीत राहावे. काही कामे नित्य म्हणजे दररोज करण्याची असतात. उदाहरणार्थ कार्यालयात, शाळेत, प्रयोगशाळेत, कारखान्यात किंवा शेतात काम करणे. काही कामे नैमित्तिक असतात. उदाहरणार्थ संघटनेतील उपक्रमांच्या, सार्वजनिक उत्सवांच्या किंवा कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने करावी लागणारी प्रासंगिक कामे. ही सर्वच कामे मनोभावे केली तर ती माणसाला परमेश्वराकडे घेऊन जातात. मन लावून केलेल्या कामामुळे मन शुद्ध आणि पवित्र बनते आणि अशा पवित्र मनाच्या मंदिरात परमेश्वर वास करतो. यासंबंधी एकनाथ महाराज म्हणतात, लोक हो, आपले काम करीत राहणे म्हणजे परमेश्वराचीच भक्ती करणे आहे.
जया करणे आत्महित. जया करणे आत्महित. स्वधर्म आचरावा सतत. स्वधर्म आचरावा सतत. कर्मे नित्य नैमित्तिक. कर्मे ब्रह्म प्राप्ति लागी देख. ब्रह्म प्राप्ति लागी देख. तीचि नित्य आचरावी. तीचि नित्य आचरावी. चित्त शुद्धि तेणे भावी. एका जनार्दनी कर्म. एका जनार्दनी कर्म. ईश भक्तीचे हे वर्म. ईश भक्तीचे हे वर्म.
अशा रीतीने काम करताना आणखी काय करायला हवे? स्वतःमध्ये असलेले आत्मतत्व जसे जाणायचे, प्रकट करायचे, तसेच समष्टीमधील आत्मतत्व जाणायचे, प्रकट करायचे. यासाठी शतपथ ब्राह्मणातील प्रार्थना आपण म्हणूया.
श्री हि वै राष्ट्रम. श्री हि वै राष्ट्रस्य भारः. श्री हि वै राष्ट्रस्य भारः. श्री हि वै राष्ट्रस्य मध्यम्
क्षेमो वै
राष्ट्रस्य शीतम्
श्री म्हणजे विद्या, संपत्ती आणि नीती यांनी युक्त तेच राष्ट्र होय. विद्या, संपत्ती, नीती हाच राष्ट्राचा संभार अथवा व्याप होय. विद्या, संपत्ती, नीती हाच राष्ट्राचा गाभा होय. या सर्वांचे रक्षण करणे हेच राष्ट्राचे शीतल अथवा सुख होय. असे हे आपले राष्ट्र उभे करणे म्हणजेच स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करणे. आपणही समाजाचाच एक भाग आहोत. स्वतःचा उद्धार करावा. आपणहून अधोगतीला जाऊ नये. प्रगतीच्या वाटेवर नेणारे मन आपले बंधू आहे आणि अधोगतीला नेणारे आपले मनच असते ते आपले शत्रू आहे. गीतेत सांगितले आहे,
उद्धरेदात्मनात्मानम् पुरात्मनः
आत्मैवरिपुरात्मनः
उद्धरावास्वये आत्मा
उद्धरावास्वये आत्मा
खचो देउ नये कधी
आपल्या मनाला स्वैर सोडले आणि इंद्रिय सुखाच्या पाठीमागे त्याला धावू दिले तर आपले मनच आपले शत्रू बनते. आपण इंद्रिय सुखाच्या मागे लागलो तर अग्नीला तुपाची आहुती दिल्यावर तो जसा भडकतो त्याप्रमाणे आपण अधिकाधिक क्षणिक सुखाच्या मागे लागत जातो. महाभारतकारांनी म्हटले आहे,
न जातु कामः कामानां
न जातु कामानां
उपभोगेन शाम्यति
उपभोगेन शाम्यति
हविषा कृष्णवर्त्मेव
इंद्रिय विषयांच्या उपभोगाने कामाभिलाषेची तृप्ती होत नाही, तर अग्नीला आहुती दिल्यावर तो प्रज्वलित व्हावा त्याप्रमाणे ही कामलालसा वाढतच जाते. पूर्णविकसित जीवन कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या, ईश्वराच्या चरणी अर्पित करणे यातच मानवी जीवनातील सुख सामावलेले आहे. पूर्ण विकसित शुद्ध अशा जीवनपुष्पाने राष्ट्र अर्चना, देव अर्चना करणे हेच साध्य. इच्छिलेल्या सर्व गोष्टी मिळाल्याने आनंद होत नाही, तर त्यातील आत्मतत्वाशी, आपल्या आत्मतत्वाची गाठ पडल्याने आनंदाचा अनुभव येतो. म्हणून आत्म्यासंबंधी ऐकले पाहिजे, ऐकलेल्याचे मनन केले पाहिजे, मननाने समजले पाहिजे, त्याच्या अनुभवण्याचा ध्यास घेतला पाहिजे आणि प्रत्यक्ष त्याचे दर्शन घेतले पाहिजे. तोच सर्वश्रेष्ठ आनंद आहे. आपले दैनंदिन जीवन जगताना हे सर्व कसे करावे हे संत एकनाथांनी सांगितले आहे.
कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल,
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 नांदतो केवळ तो केवळ पांडुरंग,
नांद तो केवळ पांडुरंग,
भाव भक्ती भीमा उदक ते वाहे,
भाव भक्ती भीमा उदक ते वाहे,
भरवा शोभ आहे पांडुरंग,
भरव शुभ आहे पांडुरंग,
कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल,
कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल,
नांद तो केवळ क्षमा शांती हे चिवाळवंट,
दया क्षमा शांती हे चिवाळवंट,
मिळाला से भार वैष्णवांचा,
मिळाला से भार वैष्णवांचा,
कायाही पण आत्मा हा विठ्ठल,
कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल,
नांद तो केवळ पांडुरंग,
नांद तो केवळ पांडुरंग,
ज्ञान ध्यान
ची
वेणू नादा, नांदतो केवळा पांडुरंग,
नांदतो केवळा पांडुरंग,
दश नांदतो केवळा पांडुरंग,
नांदतो केवळा पांडुरंग,
देही देखिली पंढरी जनी वाणी,
देही देखिली पंढरी जनी वाणी,
एका जनार्द काही पंढरी आत्मा विठ्ठल,
काही पंढरी आत्मा विठ्ठल,
काही पंढरी आत्मा विठ्ठल,
काही पंढरी आत्मा विठ्ठल,
नांदतो केवळा
ज्ञानप्रबोधिनीचे सारे काम स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी चालते. स्वामी विवेकानंदांनी आत्म्याचा शोध स्वतःमध्ये आणि जगामध्ये दोन्ही प्रकारे घ्यायला हवा असे सांगितले आहे. जो विठ्ठल देहामध्ये आहे तोच जनामध्ये म्हणजे सर्व लोकांमध्ये आहे आणि वनामध्ये म्हणजे सर्व सृष्टीमध्ये आहे. जनामधील विठ्ठलाचा म्हणजेच आत्म्याचा शोध घेण्यासाठी प्रबोधिनीचे काम करतो आहोत अशी आपली भावना हवी. ते काम करण्याची शक्ती आपल्याला मिळो. सामुदायिक एकत्र असे वेदांचे स्मरण, उपनिषदांचे स्मरण, भगवद्गीतेचे स्मरण केल्यानंतर आपल्या सर्वांच्या मनातील सामूहिक आकांक्षा पुढील प्रार्थनेत परमेश्वराला सांगूया. सर्वांनी माझ्या पाठोपाठ एकेक ओळ म्हणावी. राष्ट्रार्थ भव्य कृतिकाही पराक्रमाची,
राष्ट्रार्थ भव्य कृतिकाही पराक्रमाची,
ईर्षा निजांतरी धरुनी करावयाची,
ईर्षा निजांतरी धरुनी करावयाची,
खरोखर राष्ट्रहितार्थ,
खरोखर राष्ट्रहितार्थ,
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी,
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी,
अशी तीव्र तळमळ मनात धरून,
अशी तीव्र तळमळ मनात धरून
आम्ही एकत्र जमत आहोत,
आम्ही एकत्र जमत आहोत.
गतवर्षभर आम्ही सर्वांनी,
गतवर्षभर आम्ही सर्वांनी
एकत्र काम केले,
एकत्र काम केले.
या वर्षाचा,
या वर्षाचा
औपचारिक शेवट करताना,
औपचारिक शेवट करताना
आमच्या मनातील आकांक्षा,
आमच्या मनातील आकांक्षा
आम्ही व्यक्त करीत आहोत,
आम्ही व्यक्त करीत आहोत.
हे परमात्मन,
हे परमात्मन,
तू याचा साक्षी हो,
तू याचा साक्षी हो।
वर्षारंभी केलेले संकल्प,
वर्षारंभी केलेले संकल्प
पूर्ण करण्याचा,
पूर्ण करण्याचा
आम्ही प्रयत्न केला आहे,
आम्ही प्रयत्न केला आहे।
त्यामध्ये मिळालेल्या यशाचा आनंद,
त्यामध्ये मिळालेल्या यशाचा आनंद
आमच्या मनात आहे,
आमच्या मनात आहे।
त्यामध्ये राहून गेलेल्या उणीवा,
त्यामध्ये राहून गेलेल्या उणीवा
समजून घेऊन,
समजून घेऊन
पुढील वर्षीच्या संकल्प पूर्तीसाठी आम्ही,
पुढील वर्षीच्या संकल्प पूर्तीसाठी आम्ही
अधिक चांगले प्रयत्न करू,
अधिक चांगले प्रयत्न करू।
प्रतिवर्षीचे संकल्प पूर्ण करण्याचा,
प्रतिवर्षीचे संकल्प पूर्ण करण्याचा
सर्व तऱ्हेने प्रयत्न करीत,
सर्व तऱ्हेने प्रयत्न करीत
शंभर वर्षे आनंदाने सामर्थ्याने,
शंभर वर्षे आनंदाने सामर्थ्याने
जीवन अनुभवण्याचा प्रयत्न करू,
जीवन अनुभवण्याचा प्रयत्न करू।
भौतिक संपत्तीला,
भौतिक संपत्तीला
सद्गुणांच्या संपत्तीची जोड असल्याशिवाय,
सद्गुणांच्या संपत्तीची जोड असल्याशिवाय
ती दैवी संपत्ती होत नाही,
ती दैवी संपत्ती होत नाही।
सद्गुणविरहित संपत्ती,
सद्गुणविरहित संपत्ती
ही आसुरी संपत्ती होय,
ही आसुरी संपत्ती होय।
आम्ही दैवी संपत्ती येथे आणू इच्छितो,
आम्ही दैवी संपत्ती येथे आणू इच्छितो।
जीवनदायी शिक्षण देणे,
जीवनदायी शिक्षण देणे
हा प्रबोधिनीच्या कार्याचा गाभा आहे,
हा प्रबोधिनीच्या कार्याचा गाभा आहे।
शिक्षण हे केवळ,
शिक्षण हे केवळ
शाळेत घेता येते असे नाही,
शाळेत घेता येते असे नाही।
ते जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात,
ते जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात
काम करीत असताना घेता येते,
काम करीत असताना घेता येते।
तसे जीवनदायी शिक्षण आम्ही घेऊ,
तसे जीवनदायी शिक्षण आम्ही घेऊ
आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्ते होऊ,
आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्ते होऊ।
देशापुढे असलेल्या,
देशापुढे असलेल्या
महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी,
महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी
रचनात्मक विधायक कार्याची,
रचनात्मक विधायक कार्याची
स्फूर्ती जागृत करणे,
स्फूर्ती जागृत करणे
हा प्रबोधिनीने विविध क्षेत्रात चालविलेल्या,
हा प्रबोधिनीने विविध क्षेत्रात चालविलेल्या
उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे,
उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे।
यासाठी शिक्षण ग्रामविकसन,
यासाठी शिक्षण ग्रामविकसन
प्राचीन व आधुनिक शास्त्रांमधील संशोधन,
प्राचीन व आधुनिक शास्त्रांमधील संशोधन
आणि औद्योगिक विकसन,
आणि औद्योगिक विकसन
या राष्ट्रजीवनाच्या मुख्य अंगांच्या,
या राष्ट्रजीवनाच्या मुख्य अंगांच्या
विविध पैलूंचा प्रत्यक्ष कार्ययुक्त अभ्यास,
विविध पैलूंचा प्रत्यक्ष कार्ययुक्त अभ्यास
प्रबोधिनीमध्ये केला जातो,
प्रबोधिनीमध्ये केला जातो।
अशा विविध क्षेत्रांद्वारे,
अशा विविध क्षेत्रांद्वारे
राष्ट्ररचनेसाठी लागणारे कर्तृत्व संपन्न युवक युवतींचे,
राष्ट्ररचनेसाठी लागणारे कर्तृत्व संपन्न युवक युवतींचे
बळ निर्माण करणे,
बळ निर्माण करणे
हा आमच्या खटपटीचा प्रधान हेतू आहे,
हा आमच्या खटपटीचा प्रधान हेतू आहे।
हा हेतू हे परमात्मन साध्य होवो,
हा हेतू हे परमात्मन साध्य होवो।
या ध्येय कल्पनेला आमचे सर्व कार्यच,
या ध्येय कल्पनेला आमचे सर्व कार्यच
आम्ही अर्पण केलेले आहे,
आम्ही अर्पण केलेले आहे।
समर्थ श्री रामदास स्वामी दयानंद,
समर्थ श्री रामदास स्वामी दयानंद
स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद,
स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद
या राष्ट्रपुरुषांचे आत्मिक सामर्थ्य,
या राष्ट्रपुरुषांचे आत्मिक सामर्थ्य
आमच्या कार्यास उपयोगी होवो,
आमच्या कार्यास उपयोगी होवो।
हे परमात्मन तुझ्या आशीर्वादाने,
हे परमात्मन तुझ्या आशीर्वादाने
आम्हास अविरत अथक,
आम्हास अविरत अथक
परिश्रम करण्याची शक्ती मिळो,
परिश्रम करण्याची शक्ती मिळो
आणि आमचे संकल्प,
आणि आमचे संकल्प
यशाप्रद जावोत,
यशाप्रद जावोत।
यानंतर त्रिवार ओंकार, ध्यान व गायत्री मंत्राने आपण उपासनेची सांगता करूया. उपासनेनंतर गतवर्षीच्या कार्यसंकल्पाचा आढावा आपण सगळे मिळून घेऊया. चिंतनापूर्वीचे 3 ओंकार माझ्या पाठोपाठ म्हणायचे आहेत. चिंतनानंतरचे 3 ओंकार व गायत्री मंत्राची उपासना सर्वांनी एकत्र म्हणायची आहे.
Thank you.
हे अंतरिक्ष।
नमस्ते। 1 2 3।